नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. युवकांचा सहभाग वाढवल्यास सहकारी संस्थांचा कायापालट शक्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाचा समारंभ. डिजिटल कृती योजना आणि मुंबई इंदूर नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश. आणि राज्य सरकारचे शिक्षक पुरस्कार जाहीर, मराठवाड्यातल्या 21 शिक्षकांचा समावेश. आता सविस्तर बातम्या. सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या काल कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबतच सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे त्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान राष्ट्रपती मुर्मू आज पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उद्या 4 तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्धविहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2,817 कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी 1,202 कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी 1,115 कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मुंबई इंदूर दोन शहरं जोडणारा 309 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी 18,036 कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या 284 मंडळात अतिवृष्टी झाली असून 63 गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण 90% भरलं असून धरणात 13,069 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या धरणाचं जलपूजन केलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे 50% झाला आहे. बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या काठावरील नागरिकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. काल अधिकाऱ्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेसपर्यंतचा जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यात 61 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या 29 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी शिंदे यांचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात 52 मंडळांपैकी 50 मंडळात अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यातल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथं पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे 90 शेळ्या आणि 400 कोंबड्या दगावल्या तर शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या नुकसानीचा तात्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझूर गावात रात्री मुक्कामी असलेली बस काल पुराच्या पाण्यात वाहून गेली. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावातल्या 150 ते 200 घरांमध्ये पाणी शिरलं, तर कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमराफाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे। 4 गावातून 39 जणांना एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनं पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर काल सकाळी वीज कोसळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। लातूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला। नुकसानीचे पंचनामे तातडीनं करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। नांदेड जिल्ह्यात 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये शेतीचं 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली। उंचाडा इथं कयाधू नदीच्या परिसरात अडकलेल्या 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पावसामुळे 25 जनावरं दगावली असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करता येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। जुन्या नांदेडमधल्या संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग काल वाहतुकीसाठी बंद केला होता। नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये 15 निवारा केंद्र उघडली आहेत। धाराशिव जिल्ह्यात 16 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातले बहुतांश नदी नाले ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत आहे। यामुळे तेर मुरुड आणि धाराशिवहून लातूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे। राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले। यावेळी विविध प्रवर्गांमध्ये 110 जणांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे। यामध्ये मराठवाड्यातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। पुरस्कार वितरण येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदक संख्या 15 झाली आहे। यात 3 सुवर्ण 5 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे। काल सुमित अंतिलनं भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं, तर पुरुष बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत नितेश कुमारनं सुवर्ण आणि सुहास यतिराजनं रौप्य पदक जिंकलं। महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगसेन हिनं रौप्य, मनीषा रामदास आणि नित्यश्री सिवन यांनी कांस्य पदक, तर मिश्र तिरंदाजी प्रकारात शीतल देवी आणि राकेश कुमार जोडीला कांस्य पदक मिळालं। एथलेटिक्समध्ये योगेश कथुनिया यानं थाळीफेकमध्ये सलग दुसरं रौप्य पदक पटकावलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,10,000 युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। त्यापैकी 60,000 अधिक युवा हे राज्यातल्या खासगी तसंच शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत। राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली। गेल्या खरीप हंगामातील कापूस तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194,68,00,000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे। या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। लातूरमध्ये काल व्हीएस पॅन्थर संघटनेचे संस्थापक विनोद खटके यांनी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते। यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या भुईचे लळासे या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे। येत्या 8 तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल। अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। युवकांचा सहभाग वाढवल्यास सहकारी संस्थांचा कायापालट शक्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाचा समारंभ। मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश आणि राज्य सरकारचे शिक्षक पुरस्कार जाहीर, मराठवाड्यातल्या 21 शिक्षकांचा समावेश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।